उपदेशक अध्याय 2. मी आपल्या मनात म्हटले, आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो, म्हणून आनंदाचा उपभोग घे. पण पहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे. मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे, आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे. जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे, ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला. नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली आणि स्वतःसाठी द्राक्षाचे मुळे लावले. मी बागा लावल्या आणि मोठे मोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली. झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले. मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी येरुश्लेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हती एवढी अधिक गुरांचे आणि शेरड्या मेंढरांच्या कळपाचे मोठे धन माझ्याजवळ होते. मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदित करणारे सर्व होते. जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या, जे माझ्यापूर्वी येरुश्लेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले. जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टामुळे माझे मन आनंदित होत असे आणि माझ्या सर्व परिश्रमांचे फळ आनंद हेच होते. नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्व काही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते. भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही. मग मी ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो, कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील, जे काही त्यांनी यापूर्वी केले तेच तो करणार. नंतर मला समजायला लागले, जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे. ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात, पण मूर्ख अंधारात चालतो. असे असून सर्वांची एकसारखीच गती असते असे मी समजलो. मग मी आपल्या मनात म्हणालो, मूर्खाविषयी जे काही घडते ते माझ्याही बाबतीत घडेल. मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल. मी आपल्या मनात अनुमान काढले, हे सुद्धा व्यर्थच आहे. मूर्खाप्रमाणेच ज्ञानांची आठवण सर्व काळपर्यंत राहणार नाही, कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्व काही अगदी विसरून जातील. म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो. यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत. माझे अपार कष्ट जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो, कारण जो मनुष्य माझ्या मागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार. आणि तो मनुष्य शहाणा असेल की मूर्ख असेल कोणाला माहीत, परंतु माझे सर्व श्रम जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखविले आहे त्यावर तो अधिकार चालविल, हेही व्यर्थ आहे. म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले, कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे. तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे. कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो. कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्री देखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही, हेही वायफळच आहे. मनुष्याने खावे प्यावे आणि श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही, हेही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले. कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल. जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो, परंतु तो प्यायला कष्ट देतो अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे. आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे, हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.